आकाशवाणी नागपूर समृद्धी शनमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा केंद्रीय समिती सदस्य भूपतीसह 61 नक्षल्यांचं गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण. मतदार यादीतल्या त्रुटी दूर होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी विरोधी पक्षांची निवडणूक आयोगाकडे मागणी. महानगरपालिका निवडणुकीसाठी 6 नोव्हेंबर रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आणि नागपूर महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर नॉर्थतर्फे आजपासून 17 ऑक्टोबर पर्यंत स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृती मोहीम. आता सविस्तर बातम्या. माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा केंद्रीय समिती सदस्य तथा पॉलिट ब्युरो सदस्य मल्लोजुल्ला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू उर्फ अभय तसंच दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीच्या सदस्यांसह 61 नक्षल्यांनी आज गडचिरोली इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे आत्मसमर्पण केलं. ऐकूया आमच्या प्रतिनिधीचा हा रिपोर्ट.
भूपतीसारख्या नक्षल चळवळीला बौद्धिक ताकद देणाऱ्या मोठ्या कॅडरने आत्मसमर्पण करणं ही ऐतिहासिक गोष्ट आहे. त्याच्या आत्मसमर्पणामुळे माओवादी चळवळीच्या समाप्तीचा चॅप्टर लिहिण्याची सुरुवात गडचिरोलीतून झाल्याचा अभिमान आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रामध्ये गेले 10 वर्ष आम्ही सातत्याने माओवादाच्या विरुद्ध एक प्रचंड मोठा लढा उभारला आणि आज तो लढा निर्णायक अशा पद्धतीनं त्या ठिकाणी समाप्तीकडे चाललेला आहे. मागच्या काळातल्या आत्मसमर्पणांमुळे उत्तर गडचिरोलीतला माओवाद आपण पूर्ण समाप्त केला होता. आज दक्षिण गडचिरोलीतला माओवाद देखील आपण जवळपास समाप्त केलेला आहे आणि गृहमंत्र्यांनी जे उद्दिष्ट ठेवलं होतं मार्च 2026 त्याच्या आधी महाराष्ट्राने हे उद्दिष्ट पूर्ण केलंय.
भविष्यात छत्तीसगड मधील माओवादी आत्मसमर्पण करतील तेव्हा रेड कॉरिडॉर मधील माओवाद संपुष्टात येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांना लॉयड मेटल सारख्या कंपन्यांमध्ये प्रशिक्षण देऊन नोकऱ्या दिल्या जातील असं आश्वासन दिलं. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली पोलीस दलाला 1 कोटी रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी गडचिरोलीहून जयंत निमगडे.
2021 पासून आतापर्यंत 140 माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे. आजवर 81 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे तर 93 जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली. छत्तीसगडमध्ये सुकमा इथं 50 लाखांचं बक्षीस असलेल्या 27 नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. त्यात PLGA बटालियन क्रमांक 1 मध्ये सक्रिय 2 कट्टर माओवाद्यांचा समावेश असल्याचं सुकमाच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितलं. मतदार यादीतल्या त्रुटी दूर होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी महाविकास आघाडी आणि काही पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. विविध विरोधी पक्षांच्या प्रतिनिधी मंडळाची आज मुंबईत निवडणूक आयोगाबरोबर चर्चा झाली. त्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार नाही. मतदानाचे CCTV फुटेज दाखवले जात नाहीत. मतदार याद्या विरोधी पक्षांना दाखवल्या जात नाहीत. त्यामुळे निवडणूक आयोग हा कठपुतळी म्हणून काम करत असून हा आयोगाचा भ्रष्टाचार असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. निवडणूक आयोगाच्या उत्तरानं आपलं समाधान झालं नसून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जाणं योग्य नाही असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या विधानसभा मतदारसंघांच्या यादीत नव्यानं नावं समाविष्ट करणं अथवा वगळणं किंवा अन्य बदल करण्याचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नसल्याचं महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी काल स्पष्ट केलं. वस्तू आणि सेवा परिषदेनं GST कर रचनेत केलेल्या सुधारणा 22 सप्टेंबरपासून लागू झाल्या आहेत. नव्या कररचनेमुळे अनेक वस्तू स्वस्त झाल्यानं ग्राहकांना याचा फायदा होणार आहेच. शिवाय राज्यांच्या अर्थव्यवस्थेलाही मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. नागपूरचे औषधांचे व्यापारी नितीन गांधी यांनी नव्यानं लागू झालेल्या सुधारणांमुळे औषध उद्योगावर झालेल्या परिणामाबद्दल प्रतिक्रिया दिली.
आज जो हमको स्टॉक पहले हम जो लेते थे उसके ऊपर हमको 12% टैक्स देना पड़ता था तो नियर अबाउट हमारे जो इन्वेंट वो इंक्रीज हो जाता था. नाउ अब जब हम उनको 5% ही भरना है तो हमें तो बेनिफिट हो ही गया है उससे ही. वन रक्षक दवाओं पे जब कर जीरो हो रहा है तो आप समझिए कि वो जीरो होने के कारण जहां पहले जिसकी MRP 1000 रुपए थी वो सीधे उसके MRP 15 से 20% डाउन हो जा रही है. तो उससे तो फर्क तो पड़ना ही पड़ना है. अभी ये क्या हुआ कि जैसे ही इन्होंने GST कम किया है तो जो मध्यम वर्ग है जो लोग अफोर्ड नहीं कर सकते थे जो मेडिसिन, उनके दायरे में आ गया है कि वो एक साथ पूरी 30 दवाइयां खरीद पाए, पूरे महीने की जो 30 डेज का जो पूरा कोर्स है वो पूरा कम्प्लीट कर पाए।
राज्यातील सेंद्रिय प्रमाणित आणि नैसर्गिक शेती उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत। केंद्र शासन प्रमाणित संस्थांकडून राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेंद्रिय प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येणार असून या तपासणीमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार आढळल्यास अशा संस्थांचा अहवाल केंद्र शासनाला पाठवणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं। मंत्रालय इथं सेंद्रिय प्रमाणीकरण संस्था संदर्भात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली।
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। नागपूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगानं मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे। 1 जुलै 2025 या दिनांकाला अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवर आधारित प्रारूप मतदार यादी 6 नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल। यावर हरकती आणि सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख 14 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे। त्यानंतर छाननी प्रक्रिया पूर्ण करून अंतिम मतदार यादी 28 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे। मतदान केंद्रांची यादी 4 डिसेंबरला आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 10 डिसेंबर रोजी जाहीर केली जाईल। माजी सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीची रक्कम दुप्पट करण्याच्या निर्णयाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली आहे। निवृत्ती वेतन न मिळणाऱ्या वयोवृद्ध माजी सैनिकांना किंवा त्यांच्या विनाउत्पन्न विधवांना माजी सैनिक कल्याण विभागातर्फे देण्यात येणारं दरमहा 4000 रुपयांचं अनुदान वाढवून आता 8000 करण्यात आलं आहे। त्याचप्रमाणे मुलांच्या शिक्षण आणि लग्नासाठी देण्यात येणारं अनुदानही दुप्पट झालं आहे। महाराष्ट्र ही क्रांतीची भूमी आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरातून संघर्षाची मशाल पेटणं आवश्यक आहे। आपली राजकीय शक्ती दाखवून महाराष्ट्रात सत्ता निर्माण केल्याशिवाय स्वस्थ बसू नका, असं आवाहन खासदार आणि आझाद समाज पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी केलं। आझाद समाज पक्षाच्या वतीनं नागपूरच्या सुरेश भट सभागृहात प्रबुद्ध जन संमेलनाचं आयोजन काल करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते। नागपूर महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून 17 ऑक्टोबरपर्यंत शहरात स्तनाच्या कर्करोग जनजागृतीसाठी अभियान राबविण्यात येणार आहे। या मोहिमेअंतर्गत मनपा मुख्यालय, सीताबर्डी, व्हेरायटी चौक, सदर उड्डाणपूल, शंकरनगर उद्यान, अजनी आणि एअरपोर्ट मेट्रो स्टेशन तसंच अन्य प्रमुख ठिकाणांवर गुलाबी रोषणाई केली जाईल। मनपा आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार महिलांमध्ये वाढत्या स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्यावर भर देण्यात आला आहे। नागरिकांनी 16 ऑक्टोबर रोजी गुलाबी कपडे परिधान करून आणि आपली घरे आणि कार्यस्थळे गुलाबी रंगात उजळवून संदेश प्रसारित करावा, असं आवाहन मनपा आणि रोटरी क्लब कडून करण्यात आलं आहे। या मोहिमेत माहितीपर संदेशांच्या माध्यमातून लोकांमध्ये स्तन कर्करोगाविषयी जागृती केली जाणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालय, भाषा संचालनालय आणि विदर्भ साहित्य संघ ग्रंथ सहवास यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिनाचं औचित्य साधून स्मरण पुरुषोत्तमाचे हा कार्यक्रम आज सायंकाळी नागपुरातील विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात आयोजित करण्यात आला आहे। ज्येष्ठ दिग्दर्शक आणि नाट्य लेखक पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं त्यांच्या चंद्रनभीचा ढळला, कट्यार काळजात घुसली, वराढी माणसं या 3 प्रसिद्ध नाटकातील निवडक प्रवेशाचे अभिवाचन यावेळी करण्यात येणार आहे। येत्या काही तासांत गडचिरोली, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। माओवादी कम्युनिस्ट पक्षाचं केंद्रीय समिती सदस्य भूपतीसह 61 नक्षल्यांचं गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण। मतदार यादीतल्या त्रुटी दूर होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी विरोधी पक्षांची निवडणूक आयोगाकडे मागणी। महानगरपालिका निवडणुकीसाठी 6 नोव्हेंबर रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आणि नागपूर महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर नॉर्थ तर्फे आजपासून 17 ऑक्टोबरपर्यंत स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृती मोहीम। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल। नमस्कार।